स्तोत्र संहिता अध्याय 98 परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्यांनी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र भावने आम्हास विजय दिला आहे. परमेश्वराने आपले तारण कळवले आहे. त्याने सर्व राष्ट्रांच्या समोर आपले न्यायपण उघडपणे दाखवले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा. उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुती गायन करा. परमेश्वराचे स्तुती गान विनेवर करा, विनेवर मधुर स्वराने गायन करा. कर्ण आणि सिंगाच्या आवाजाने परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. समुद्र आणि त्यातील प्रत्येक गोष्ट गर्जना करोत. जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवत आणि पर्वत हर्षनाद करोत. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करेल.